अध्याय 15वां श्लोक 19वां यो मामेव मसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् स सर्वविद् भजति माम् सर्वभावेन भारत परि हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमाते धनंजया जाणे जो पाहले या ज्ञान मित्रे चेलिया आपुले ज्ञान जैसे नाहीची होय स्वप्न तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले का हाती घेतलिया माळा फिटे सर्पाभासाचा कांटाळा तैसा माझे निबोधे टवाळा नागवेतो लेणे सोनेची जो जाणे तो लेणे पण ते वावो म्हणे तेवी मी जाणोनी जेणे वाळीला भेदू मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीची एकू स्वत सिद्धू जो आपणे नसी भेदू नेणोनिया जाणे तेणेची सर्व जाणीतले हेही म्हणणे थेकुले जे तया सर्व उरले द्वैत नाही म्हणोनी माझी या भजना उचितू तोची अर्जुना गगन जैसे आलिंगना गगनाची या क्षीरसागरा परगुणे किजे क्षीरसागरपणे अमृतची होऊनी मिळणे अमृती जेवी साडे पंधरा मिसळावे तई साडे पंधरेची होवावे तेवी मी झाली या संभवे भक्ती माझी हागा सिंधूसी आनी होती तरी गंगा कैसे नी मिळती म्हणून मी न होता भक्ती अन्वयो आहे ऐसिया लागी सर्व प्रकारी जैसा कल्लोळू अनन्यू सागरी तैसा माते अवधारी भजिन लाजो सूर्या आणि प्रभे एकवंकी जेणे लोभे तो पाडू मानू लाभे भजनातया
हरे हरे वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ मार्ग होये अंतरिक्ष जेथे सर्वही पूर्व पक्ष पाहो जाता अलक्ष लक्षवेना लक्षे जयासी लक्षावे ध्याने जयासी ध्यावे तेगे तेची आपण व्हावे त्रिविधा प्रचिती असो ही अनुभवाची द्वारे कळती सारा सार विचारे सत्संगे करोनी सत्योत्तरे प्रत्यया येती मागच्या वेळेला आपलं या ओव्यांपर्यंत पाहून झालेलं होतं परमात्म्याशी एकरूपता साधणं हा अनुभव ध्यानाने येतो ध्यानाखेरीज नामस्मरणाने देखील येतो पण नामस्मरणाच्याही पुढच्या प्रक्रिया ध्यानाशी सुसंगत आहेत मुख्यतः पादसेवन भक्ती जी समर्थांनी दासबोधात वर्णन करून सांगितली ती म्हणून ध्यानाशीच संबंधित आहे नाम घेता घेता देखील पुढं पुढं नाम नामी म्हणजे ज्याचं नाम आहे तो आणि नामधारक जो नाम घेणारा आहे तो हे तीनही एकरूप आहेत असाच त्याला प्रत्यय येतो आणि हा जेव्हा प्रत्यय येतो तेव्हा नाम थांबतं आणि एकरूपता होते जो परमात्मा आहे तो परमात्मा ज्याचं नाम आपण घेतो आहोत तो अविनाशी नित्य शाश्वत आणि प्रत्येक नामाबरोबर नाम घेणारा देखील आपण अविनाशी नित्य शाश्वत अशा बोधावर क्षणिक अनुभव करत असताना हळूहळू तो अनुभव त्याचा प्रगाढ होतो आणि मग नामामध्ये नाम घेतल्यानंतर अनुभवाने थांबण्याचं प्रमाण वाढायला सुरुवात होते. पुढे पुढे नामाची प्रक्रिया ही ध्यानाची प्रक्रियेसारखीच होऊन जाते. नाम घेता घेता नाम घेणारा हा परमात्मा भावाशी एकरूप होतो. त्याला महाराज राम राम म्हणता रामची होईजे असं म्हणत असत. असं असल्यामुळं पादसेवन भक्तीमध्ये ध्यानाची साधना सांगितल्यानंतर समर्थांनी नामाची साधना वेगळी सांगितलेली नाहीये, कारण त्याच ठिकाणी नामाची साधना देखील जाऊन पोचते आणि एकरूपतेतच त्याचा शेवट होतो. लक्षे जयासी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे, तेगे तेची आपण व्हावे त्रिविधा प्रचिती. लक्षिणारा जे लक्षायचं आहे ते लक्ष आणि लक्ष देण्याची क्रिया, ध्यान म्हणजे ध्यानाची प्रक्रिया, ध्यानाने जे साधायचं आहे ते ध्येय आणि ध्याता म्हणजे आपण स्वतः. नामधारक नाम आणि नामानी जो साध्य करायचा आहे तो परमात्मा, हे तीनही नामधारकापशी अथवा ध्यात्यापशीच येऊन थांबतात. ध्यात्यालाच बोध होतो की आपण ध्येय स्वरूप आहोत, नामधारकालाच बोध होतो की आपण परमात्मा स्वरूप आहोत. म्हणून समर्थ म्हणतात की तेगे तेची आपण व्हावे त्रिविधा प्रचिती. असो ही अनुभवाची द्वारे, समर्थ म्हणतात की हे सगळं ज्याला अनुभव आहे, ज्याला अनुभव नाही त्याला हे कळणार देखील नाही. पण ही जी अनुभवाची द्वारं आहेत ती साधना करता करता उघडतात. ती दारं आधीच उघडतील आपल्याकरता असं नाही, साधना करून ती दारं आपल्याकरता उघडतात. तसंच कळती सारा सार विचार आहे, सार काय आणि असार काय याचा सतत विचार आणि असार जे जगत परमात्मा जडता विषय हे हद्दपार होणं आणि सारभूत शांती क्षमा दया आनंद प्रेम या भावाचाच स्वीकार करणं यामुळे हे समजतं. सत्संगे करोन सत्योत्तरे प्रत्यया येती आणि मुख्यतः सत्संगाने हे समजतं, सत्संगाशिवाय हे समजत नाही. तुम्हाला हे शाळेत समजणार नाही, शिक्षण मिळत असलं तरी महाविद्यालयात हे समजणार नाही, कुठल्याही संस्थेत हे समजणार नाही. तुम्ही लक्ष्मी रोडवर गेलात तर तिथं हे समजणार नाही, तिथं वेगळ्या चर्चा चाललेल्या असतील. संतांच्या ठिकाणी सत्संगाच्या ठिकाणी फक्त आत्मानात्म विचार चाललेला असतो. ते तुम्हाला शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे सांगत असतात आणि शाश्वताकडे दृष्टी तुमची सत्संगाच्या ठिकाणी केवळ वेधली जाते. समर्थ असं म्हणतात की सत्य पाहता नाही असत्य, असत्य पाहता नाही सत्य, सत्या सत्याचे कृत्य पाहणारासी. जर सत्य पाहायला गेलं म्हणजे सार पाहायला गेलं तर असार नावाची गोष्ट नाहीये असं सतत सारभूत दृष्टी ठेवल्यानंतर समजतं. आणि जर असत्यावरच कायम विश्वास असेल तर सत्य हे लोप पावत। स्वामीजी म्हणायचे ना की सबसे बड़ा रुपया, बस अशी जेव्हा दृष्टी असते तेव्हा मग पूजा, ध्यान, सत्संग, शास्त्रावर विश्वास हे कसं काय समजणार। असत्य पाहायला गेलं की वृत्ती जड होते। जीवनाची जीवनामध्ये जे खरं मिळवायचं आहे ते जीवनाची निरंतर शाश्वत अशी तत्व ही भोगामध्ये आहेत, पैशामध्ये आहेत का मानामध्ये आहेत का शांतीमध्ये आहेत, समाधानामध्ये आहेत, आनंदामध्ये आहेत, तृप्तीमध्ये आहेत, प्रेमामध्ये आहेत। जर कोणी असं विचारलं की तुला पैसे हवेत की शांती हवी आहे, हा प्रश्न गैर लागू आहे। तुला विषयाचा उपभोग पाहिजेल की शांती पाहिजेल, हा प्रश्न गैर लागू आहे। कारण विषयाचा उपभोग ही तात्पुरती थोड्या वेळापुरती इंद्रियांची वखवक असते, ती गरज आहे पण ती थोड्या वेळापुरती असते। खरी आपल्याला हवी आहे शांती, खरं हवं आहे समाधान, खरं हवं आहे प्रेम। मला कोणीतरी सांगत होतं की अतिशय प्रसिद्ध अशी एक व्यक्ती महाराष्ट्रात प्रसिद्ध, पण घरी त्यांची मुलं त्यांच्याशी बोलत नाहीत, त्यांची पत्नी त्यांच्याशी बोलत नाही, बाकी सगळीकडे जातात तिथं मान मराठा आहे त्यांचा, पण त्यांना प्रेम नाहीये त्यांच्या जीवनात, आदर आहे। ते गेले की व्यासपीठावर बसवलं जातं, त्यांना हार घातला जातो, पुष्पगुच्छ दिला जातो, ते आले म्हणून खूप चांगलं असं म्हटलं जातं। जीवनाची शाश्वत मूल्य ही असत्य गोष्टीमध्ये नाहीयेत, ती सत्य, सत्य याचाच अर्थ शांती, बाकी काही नाही। अगदी परमात्मा जरी म्हटलं तरी देखील तो शांत स्वरूपच, जेव्हा शांतीचा स्पर्श होतो आपल्याला जीवनात दुसरं काही नको आहे। आपले सगळे जे मंत्र आहेत ते सगळे मंत्र देखील ओम शांती ही शांती ही शांती ही यांनी समाप्त होतात। म्हणून असत्य किंवा असत्य गोष्टी पाहायला गेलं की सत्य म्हणजे शांती स्वरूप अशी गोष्ट मिळणं शक्य नाही। जर तिकडेच सतत दृष्टी असेल तर सत्य असत्याचे कृत्य पाहणारासी, पाहणार पाहणे जया लागले ते तद्रूपत्वे प्राप्त झाले तरी मग जाणावे बाणले समाधान। हा जो पाहणारा आहे म्हणजे आपण, आपल्याला सत्य हवे की असत्य हवे, आपल्याला केवळ भौतिकता हवीये की आत्मिक सुख देखील हवे, हे पाहणाऱ्याने ठरवायचं आहे। त्याप्रमाणे त्याचं कृत्य क्रिया देखील ठरते। हा जो पाहणारा आहे तो पाहणारा, पाहणे म्हणजे पाहण्याची क्रिया, आणि पाहणे जया लागले ते, तो काय पाहतो आहे, काय पाहण्यासाठी प्रवृत्त झालेला आहे ते समर्थ असं म्हणतात की ते तद्रूपत्वे प्राप्त झाले। पाहणाऱ्याच्या ठिकाणीच ज्याला पाहायचं आहे पाहण्याच्या क्रियेनी तो आत्मा तद्रूपतेनी त्याला समजतो, तरी मग जाणावे बाणले समाधान। समर्थ म्हणतात नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठाव या राघवे वीण नाही। हे मग पाहणाऱ्याला समजायला सुरुवात होते। आधी आदौ ब्रह्माहम अस्मी, आधी आपण शांत स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप आहोत असं लक्षात येतं, आणि मग तो आनंदाच्या दृष्टीने सर्वांकडे पाहायला सुरुवात करतो। तो प्रेमाच्या दृष्टीने सर्वांकडे पाहायला सुरुवात करतो. त्याच्या दृष्टीतून प्रेमाचा वर्षाव होतोय असं जर आपल्याला समजलं तर आपण त्याच्यावर प्रेम करतो. त्याच्या दृष्टीत जेव्हा विश्वास असतो तेव्हा आपल्या दृष्टीत विश्वास असतो. गोंदवलेकर महाराजांकडे कोणी गेला ते प्रेमाने बोलत असत. त्यांच्या प्रेमामुळे लोक आकर्षित होत असत. त्यांचं प्रेम नामावर होतं, त्यांचं प्रेम रामावर होतं. स्वरूपानंदांकडे कोणी गेला ते आत आपल्या स्वतःच्या आनंदामध्ये निमग्न असत आणि व्यक्ती दारातून आत येईपर्यंत म्हणजे स्वरूपानंद दिसतायत असं म्हणेपर्यंतच त्यांचे हात जोडलेले असत. त्यांचा जो आदर असे, त्यांचं जे प्रेम असे, त्यांच्या ठिकाणी जी शांती भरून राहिलेली असे, त्या शांतीमध्ये जाणारा देखील बुडून जात असे. त्यालाही तिथं दैवी सुखाचा अनुभव यायचा. स्वामीजींच्या खोलीत कोणी जात असे तर इतका आनंद मोद उत्साह भरून राहिलेला असे. आलेली जी व्यक्ती आहे ती व्यक्ती परमात्मा स्वरूपच जणू आहे. परमात्माच मला भेटायला आलेला आहे. आपण आणि परमात्मा स्वामीजींना भेटायला गेलेला आपल्याला माहिती आहे आपण कसे आहोत. पण जर इतक्या महत्तेनी कोणी आपल्याकडे पाहिलं तर आपल्याही वृत्ती बदलतात. क्षणभर आपण त्यांच्या भावनेचं सुख अनुभवायला सुरुवात करतो. संतांकडे म्हणून समाधान मिळतं. नभी वावरे जो अणु रेणु काही रीता ठावया राघवे वीण नाही. अणु रेणू मध्ये देखील परमात्मा भरून राहिलेला आहे अशी अशा दृष्टीने ते पाहतात. समर्थ म्हणून म्हणतात की पाहणार पाहणे जया लागले ते तद्रूपत्वे प्राप्त झाले तरी मग जाणावे बाणले समाधान. मग त्याला समाधान, त्याच्या दृष्टीमुळे त्याला समाधान प्राप्त होत. जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, म्हणजे या डोळ्यांनी तसा परमात्मा दिसत नाही. या डोळ्यांनी तो कसा अव्यक्त आहे, कसा अचिंत्य आहे, कसा अक्षर आहे, कसा अविनाशी आहे हे दिसत नाही. या डोळ्यांनी जगत दिसतं. जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे, आणि ज्ञानचक्षू नावाचा कोणताच प्रकार नाही वेगळा या डोळ्यांसारखा. जगी पाहता पाहणे जात आहे, त्याच्याशी एकरूपता साधायला लागते, त्याला वेगळेपणाने कधीच पाहता येत नाही. चर्मचक्षू ज्ञानचक्षू हा आघवाची पूर्वपक्षू, ज्ञानचक्षू नावाचा प्रकार नाही. तुम्ही जर शंकरांची मूर्ती पाहिली असेल तर शंकरांच्या मूर्तीवर या दोन डोळ्यांप्रमाणे अजून एक डोळा दाखवलेला असतो कपाळाच्या ठिकाणी. तो काल्पनिक आहे, तो काही खरा डोळा नाही. त्यांच्या ठिकाणी ज्ञानचक्षू निर्माण झालेला आहे याची ती खूण म्हणून मूर्तीच्या ठिकाणी दाखवलेला असतो एवढंच. ज्ञानचक्षू नावाचा कोणताही प्रकार नाही. ते परमात्म्याशी एकरूप झालेले आहेत असं असल्यामुळे आम्ही त्यांच्या ठिकाणी ज्ञानचक्षू नावाचा एक डोळा त्यांच्या मूर्तीच्या ठिकाणी काढला एवढंच. जगी पाहता पाहणे जात आहे, वेगळेपणाने पाहणं ही गोष्ट घडत नाही, त्याच्याशी एकरूपता संभवते. आणि ज्यांनी एकरूपता प्राप्त केली जो परमात्मा भावनेशी एकरूप होऊन आपण परमात्मा असं अनुभविता झाला. तो एकरूपता तद्रूप होऊन जातो, त्याचं पाहणं संपून जातं आणि मग तो लोकांना परमात्मा आहे असं भासतं. महाराजांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा ब्रह्मानंद म्हणाले की दहा आणे तिकीट काढलं की जाऊन देव पाहता यायचा. आता ती सोय गेली. मना संत अनंत शोधोनी पाहे, शाश्वत आणि अंत नसलेलं असं तत्व पाहणारा आपण स्वतःच होऊन राहतो. पाहणार पाहणे जया लागले ते तद्रूपत्वे प्राप्त झाले तरी मग जाणावे बाणले समाधान. नाना साधने पाहता बाणती सद्गुरु करिता. ही पादसेवन भक्ती चाललेली आहे. हे जरी वाचलं समजलं तरी देखील हे केवळ बुद्धीनी थोडा वेळ समजल्यासारखं वाटतं. जर सद्गुरु प्राप्त झाले आणि सद्गुरूंनी अंगीकार केला, त्यांचा अनुग्रह घेतला आणि त्या अनुग्रहाला सुसंगत असं सतत साधनेचं वर्तन सारासार पाहणं अशा प्रकारची भूमिका ठेवून साधक राहिला म्हणजे मग सद्गुरूंकरिता, म्हणजे सद्गुरू प्राप्त झाले म्हणून आणि अशा वर्तनामुळे त्याला हा बोध प्राप्त होतो. सद्गुरू विण सर्वथा सन्मार्ग नसे. म्हणून ही पादसेवन भक्ती म्हणजे सद्गुरूंनी जो बोध मिळवलेला आहे तो बोध साधकांनी यथाशक्य मिळवणं, आपल्या ठिकाणी तो उतरणं, याला पादसेवन भक्ती असं म्हटलेलं आहे. जे अभ्यासे अभ्यासिता न ये, जे साधने असाध्य होये, ते हे सद्गुरु विण काये उमजो जाणे. या कारणे ज्ञानमार्ग कळाया धरावा सत्संग, सत्संगे विण प्रसंग बोलोची नाही. समर्थाता याचा शेवट करतायत या विषयाचा. हे सगळं सत्संगानी समजतं. सत्संगामुळेच तुम्ही पादसेवन भक्ती करायला योग्य होता. सेवावे सद्गुरूंचे चरण या नाव पादसेवन, चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरूपिले. असं म्हणून ही पादसेवन भक्ती समर्थांनी संपवली. आपण एक दोन मिनिटं शांत जे काही ऐकलं त्याचं थोडंसं चिंतन करू. डोळे मिटून घेऊ. Thank you.
हरि 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 स्वामी जी स्वामी जी राम।
या नवविधा भक्तीमध्ये श्रवणापासून सुरुवात होऊन आत्मनिवेदनापर्यंत साधक क्रमानी जातो असं वर्णन केलेलं आहे। त्याच्यामधली पुढची भक्ती म्हणजे चौथी भक्ती अर्जन भक्ती अशी सांगितलेली आहे। श्रवण ही साधना सुरुवातीला म्हणजे जेव्हा तुम्ही प्रथम येऊन सतरंजीवर बसता सद्गुरूंसमोर तिथून सुरू होते आणि आत्मनिवेदन झाल्यावर देखील चालू राहते। ही सगळ्या साधनांना साथ संगत करते। म्हणजे श्रवण करत असतानाच हळूहळू स्तुतीमध्ये व्यक्ती उतरते, कीर्तनामध्ये व्यक्ती उतरते। श्रवण करत असतानाच ती व्यक्ती नामस्मरणामध्ये विष्णू स्मरण, खरं सद्गुरूंचं स्मरण, सद्गुरूंच्या नामाचं स्मरण, पण प्रत्येकाला सद्गुरू लाभत नाहीत म्हणून हे दैवाशी देखील म्हणजे विष्णूंशी रामाशी कृष्णाशी असंही जोडलेलं आहे। कारण कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे म्हणून त्याला विष्णू स्मरण असंच म्हटलेलं आहे। पण समर्थांनी या प्रत्येक समासाचा समारोप करताना हे सद्गुरूंकरता देखील आहे असं सांगितलेलं आहे। या पादसेवन भक्तीच्या शेवटी सेवावे सद्गुरूंचे चरण या नाव पादसेवन चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले असं म्हणत असताना समर्थ म्हणतात, देव ब्राह्मण महानुभाव सत्पात्र भजनाचे ठाव ऐसीए ठाई सद्भाव दृढ धरावा। कारण सद्गुरू तुम्हाला प्रत्येकाला लाभतील जीवनात असं नाही, कित्येकांची जीवन सद्गुरू लाभाशिवायच शेवटाला जातात। कारण सद्गुरू हे काही प्रत्येक चौकाचौकात नाहीत, प्रत्येक गावात नाहीत, प्रत्येक पेठेत नाहीत। म्हणून देव ब्राह्मण महानुभाव मग जे अधिकाधिक चांगले आहेत तर त्यांच्याबाबत ही पादसेवन भक्ती करावी असं सांगितलेलं आहे। तरी लगेच समर्थ म्हणतात हे प्रवृत्तीचे बोलणे, बोलिले रक्षा या कारणे परंतु सद्गुरु पायसेवण या नाव पादसेवन। पण खरं पादसेवन जर काही असेल तर सद्गुरु पादसेवन हेच खरं असं समर्थ सांगतात। पण ज्यांना सद्गुरू लाभलेत त्यांना, नाहीतर समर्थ म्हणतात तसं देव ब्राह्मण महानुभाव किंवा सत्पात्र जी व्यक्ती आहे इथपासून सुरुवात करून मग नंतर कधीतरी सद्गुरू लाभ होईल अशी आशा धरावी। पण इथंही श्रवण सतत चालूच आहे म्हणून या नवविधा भक्ती ही श्रवणाची साथसंगत शेवटपर्यंत लाभते आणि मग त्याचे काही विभाग होतात। जसं कीर्तन विष्णू स्मरण आणि पादसेवन हा एक भाग झाला, एक ब्लॉक झाला असं समजा, एक ग्रुप झाला। श्रवणाचा अखेर हा स्तुतीस्तवनामध्ये नामस्मरणामध्ये अनुग्रहामध्ये पादसेवनामध्ये आणि मग नंतर तद्रूपत्वामध्ये पादसेवनामध्ये होतो। आणि या पादसेवन भक्तीचं केवढं महात्म्य समर्थांनी सांगितलंय की ही पादसेवन भक्ती फार मोठी, पादसेवन चौथी भक्ती पावन करीतसे त्रिजगती जये करता सायोज्य मुक्ती साधकास होये। याच्यामुळे सायोज्य मुक्तीला एखादी व्यक्ती पोचेल ज्याला प्राथमिक आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी परमात्मबोध झालेला आहे त्याला सायुज्य मुक्ती म्हणजे चालता बोलता निचेष्टित पडिले नसता मुक्ती लाभे सायुज्यता म्हणजे जेवत असताना चालत असताना उद्योग व्यवसाय करत असताना किंवा शांत बसलेला असताना आपण मुक्त आहोत अशी भावना ही या पादसेवन भक्तीनी जी तद्रूपता क्षणिक प्राप्त होते त्याची अंतिम स्थिती सांगितलेली आहे. म्हणून ही पादसेवन भक्ती खूप महत्वाची. याचा ग्रुप जर पाहायचा झाला तर कीर्तन विष्णू स्मरण आणि पादसेवन. पण ध्यानामध्ये अथवा नामस्मरणामध्ये कोणी एखादी व्यक्ती आंतरिक एकरूपता अनुभवते यावरून तो पूर्ण झाला असं समजू नये. त्याचा अजून बराच प्रवास चालू आहे, त्याला करायचा आहे. ही जी आंतरिक शांती समाधान त्यांनी प्राप्त केलं ती आंतरिक शांती समाधान त्याला जर टिकवायचं असेल आणि बाहेर बाह्य जीवनामध्ये विकसित करायचं असेल तर आणि काही करणं आवश्यक आहे. ते पुढच्या भक्तीमध्ये अर्चनम वंदनम दास्यम या तीन गोष्टींमध्ये सांगितलेलं आहे. सर्वसाधारणपणाने ध्यान मार्गी जी व्यक्ती आहे ती ध्यानाने जी शांती मिळते त्यामुळं इतर साधनांकडे वळत नाही असं दिसतं. कारण तिला वाटतं की सर्व साधनांचं जे फळ आहे ते आता मिळतंय, आता इतर गोष्टी कशा करता. ध्यान करणारी व्यक्ती कदाचित अहंकारी होण्याची शक्यता असते. रामकृष्ण म्हणायचे की अरे त्याला एवढ्यात सोहम सांगू नका, त्याला अहंकार वगैरे चिकटेल, असं रामकृष्णांचं एका ठिकाणी वचन आहे. जर तारतम्य नसेल तर या अशा गोष्टी होऊ शकतात. कारण जे प्राप्त करायचं ते आपण प्राप्त केलं असं वाटतं. आता पूजेचं काहीच काम नाही आपल्या जीवनामध्ये असं वाटण्याची शक्यता असते. पण सर्व काळी परमात्मा अनुभवणं ही जी सायोज्य मुक्ती आहे त्या सायोज्य मुक्तीचं वर्म असं आहे की आपल्याबरोबरच सर्व जगत परमात्म स्वरूप आहे अशा महत्तेनी जगताकडे पाहायला यायला पाहिजे, पाहायला जमायला पाहिजे. त्याच्याऐवजी आपण श्रेष्ठ म्हणजे आपला देह श्रेष्ठ अशी भावना ध्यान करणाऱ्याच्या मनात निर्माण होऊ शकते. हे सगळं चुकून घडतं, त्याला मुद्दाम तसं करायचं नसतं. आपण सगळे ध्यानाला बसतो पण आपण सगळे ध्यानाला बसतो त्याच्यात ज्याला उन्मनी अवस्था लाभली आहे आणि त्याचं कौतुक झालंय तो नंतर नंतर स्वतःला श्रेष्ठ समजतो म्हणजे स्वतःच्या देहाला श्रेष्ठ समजतो. बरोबर आहे की नाही? उन्मनी अवस्था ही देहातीत गोष्ट आहे म्हणजे देहही बाजूला झाला असं अनुभवणारा नंतर सर्व साधकांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असं समजायला लागतो. हे व्यंग परमार्थामध्ये निर्माण होतं. अशी व्यक्ती मग नंतर काही निरूपण प्रवचन कीर्तन करायला लागली समजा तर मग तो क्रमाने आपल्याला अजून श्रेष्ठ समजायला सुरुवात करतो. प्रत्यक्षत त्यांनी सर्वांशी प्रेमानी नम्रतेनी वर्तन करणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा तो स्वतःच्या देहाला श्रेष्ठ समजायला सुरुवात करतो. हे काही काळ चालतं आणि मग लोकांना त्या व्यक्तीचा अहंकार दिसायला सुरुवात होते तेव्हा त्या व्यक्तीची पिछेहाट होते. पिछेहाट होते याचा अर्थ मनातून उतरतो लोकांचा. म्हणून सायोज्य मुक्तीपर्यंत किंवा आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जर पोचायचं असेल तर अशा साधकाला मिळणारं समाधान जरी खरं असलं एकांतामध्ये, तरी देखील त्यांनी लोकांतामध्ये नम्रच असणं गरजेचं आहे. त्यांनी लोकांतामध्ये मिसळून जाणं गरजेचं आहे लोकांच्या भावनांशी. त्यांनी लोकांतामध्ये आपल्या स्वतःला श्रेष्ठ न समजता, आता मगाशी मी सांगितलं की नाही की स्वामीजींकडे जर आपण गेलो तर आपण कोण आणि कसे हे आपल्याला माहिती आहे, पण परमात्म्या इतकी महत्ता स्वामीजी आपल्याला देत असत, स्वरूपानंद देत असत. आणि कच्चा साधक किंवा तयारी करत पुढे जाणारा साधक ही खूण चुकतो, तो सर्वांमध्ये स्वतःला श्रेष्ठ समजायला सुरुवात करतो. त्याची दृष्टी आहे ती व्यापक होण्यासाठी अजून कोणत्या तरी गोष्टींची आवश्यकता आहे. त्या गोष्टी खूप संकेतांनी सांगितल्यात. अर्चन भक्ती, वंदन भक्ती आणि दास्य भक्ती हे केवळ संकेत आहेत असं मला वाटतं. तुमच्या घरात जे देव आहेत त्या देवांची पूजा म्हणजे अर्चन भक्ती. तसंच म्हणायला पाहिजे, पण ती कशाकरता सांगितलेली आहे तर याकरता सांगितलेली आहे की तुम्ही भले एकरूपता अनुभवली तरी नम्र होण्याची सवय पाहिजे, डोकं टेकवण्याची सवय पाहिजे. आणि हे अवघड आहे की एकदम मी तुमच्या पायावर डोकं ठेवीन, तुम्ही अनेक कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवाल, तुमचं साधनच चांगला अनुभव आहे म्हणून. म्हणून व्यक्तीच्या ऐवजी तुम्ही मूर्तीच्या ठिकाणी डोकं ठेवा. निदान व्यक्तीच्या ठिकाणी जरा अहंकार आडवा येतो की नाही, मग तस्बिरीच्या समोर तरी डोकं ठेवा. पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवायला काय अडचण आहे, कारण कोणीही व्यक्ती पाहिली तर ही गरीब आहे, ही अडाणी आहे. इतर तर विशेषण मी लावणारच नाही, म्हणजे बावळट आहे वगैरे. अशा पद्धतीनेच लोकांकडे पाहण्याची जी पद्धत आहे, अशा पद्धतीने ध्यानात कमावलेली शांती बिघडते. जे मिळवत आणलेलं असतं ते व्यवहारात गमावलं जातं. म्हणून अर्चन भक्ती हा एक भक्ती प्रकार सांगितला. ही साधना स्थिर होणं, अंतरंग साधना नामाची अथवा ध्यानाची स्थिर होण्यासाठी आणि काही उपाय सांगितलेत, आणि हे तसे मानसशास्त्रीयच आहेत. या उपायांमध्ये रमलं तर ज्ञानाच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. नारदीय भक्तीसूत्रामध्ये भक्तीची व्याख्या करत असताना पूजा दिशु अनुरागहा इति पाराशर्यहा नारदांनी आपल्या शिष्याचं मत प्रथम सांगितलं बरं का. ही देखील केवढी मोठी गोष्ट आहे. स्वतःचं मत सर्वात शेवटी सांगितलं, पण नारदांनी व्यासांना अनुग्रह दिला. त्या व्यासांचं म्हणणं असं आहे की पूजेमध्ये अत्यंत प्रेम निर्माण होणं म्हणजे भक्ती, असं मोठ्या गौरवपूर्वक नारदांनी सांगितलं. कथा दिशु इति गर्गहा, कथेमध्ये प्रेम निर्माण होणं म्हणजेच हे कीर्तन भक्ती आहे. गर्गमुनी असं म्हणतात की कथा मोठ्या प्रेमानी करत असेल तर ती भक्ती आहे. आत्मरती अविरोधेन इति शांडिल्यहा, पादसेवन भक्ती आहे. आत्मबुद्धी अविरोध असणं सर्व ठिकाणी ही भक्ती आहे असं शांडिल्य म्हणतात. आणि नारद म्हणतात, नारद असतो तदर्पित अखिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति. त्याला अर्पण करून अखिल आचार होणं, सर्व आचार कर्म आहेत ती त्याला अर्पण करून करणं, ही आली. अर्पण म्हणजे सुरुवातीला पूजेनी जरी सुरुवात झाली तरी देखील जे जे काही करतो आहे ते अर्पण होत आहे असा नंतर अर्पण भक्ती इतक्या वर जाऊन पोचते. तदर्पित अखिलाचारता तत् विस्मरणे परमव्याकुलता इति. आणि त्याचं जर विस्मरण झालं म्हणजे कशाचं, तर त्याला अर्पण करून कर्म करण्याचं विस्मरण होणं आणि त्याचं विस्मरण होणं, ज्याला अर्पण करायची त्याचं विस्मरण होणं. कधी कधी अर्पणाचं विस्मरण होतं, कधी कधी ज्याला अर्पण करायची त्याचं विस्मरण होतं. तसंच झालं आणि ते लक्षात आलं की परमव्याकुल होणं, की असं कसं घडलं, त्या व्याकुलतेमुळे परत त्याला आपल्या हृदयात बांधून ठेवणं. आणि याचं आदर्श उदाहरण सांगताना लगेच पुढचं सूत्र नारदांनी लिहिलं, यथा व्रज गोपिकानाम. ज्याप्रमाणे व्रजभूमीमध्ये गोपिकांचं झालं तसं हे जे अर्चन भक्ती ही जी गोष्ट आहे ती आपला अहंकार सूक्ष्म अहंकार जाण्यासाठी आहे, बाकी कशासाठी नाही. त्याला आणि कोणीतरी येऊन सांगायला नको की अरे तू पुसतोयस हा दगड, तुला कळत नाहीये का, असं कोणी कोणाला सांगायची गरज नाहीये. कारण जो सांगतो तो दगड होऊन बसलाय, त्याला कळत नाहीये की हा व्यापक भाव ठेवण्यासाठी म्हणून पूजा करतोय. दगड गोटे आपल्या डोक्यात भरलेले असतात म्हणून मग आपण दगड आहे असं म्हणू. तो आंतरिक साधनेला बळ मिळावं म्हणून बाहेर पूजा करतोय हे ज्यांना कळत नाही, आमचा नाही विश्वास, कोण ठेवतंय, कोण म्हणतंय तुम्ही विश्वास ठेवा, असा नाही देव खरा. मग तुम्ही करे, तुम्ही अजून 50 वर्षांनी आहात याची खात्री आहे तुम्हाला, 50 द्या सोडून. देव खरा की खोटा याच्यापेक्षा तुम्ही शांत होणं, तुम्हाला आनंद मिळणं, तुम्ही तुमचं जे जीवन आहे थोडस जीवन 60-70-80 वर्षाचं ते प्रेमाने आनंदाने जगणं हे महत्वाचं आहे का तो आहे की तो नाहीये याच्यावर खल करणं महत्वाचं आहे. ही जी पूजा भक्ती आहे ही पूजा भक्ती आपल्या ठिकाणी नम्रता येण्यासाठी आहे, नम्रतेतलं सुख अनुभवण्यासाठी आहे, बाकी याचा कोणता उद्देश नाहीये. आपलं ज्ञान सुरक्षित राखण्यासाठी आहे, आपलं ज्ञान व्यापक होण्यासाठी म्हणून आहे. एरवी कसं व्यापक होणार, या अर्चन भक्तीचे जे विधी म्हणून सांगितलेले आहेत ते विधी देखील म्हणून असे खूप आदरपूर्वक असणारी अशी गोष्ट अर्चन विधी मध्ये येते. म्हणजे जो अर्चन करतो पूजा करतो तर त्यांनी स्वतः शुचिर्भूत व्हावं, स्नान करावं. स्नान जसं करावं तसं नामस्मरणपूर्वक किंवा स्तोत्र म्हणत आंतरिक देखील बुद्धीचं मनाचं अंतःकरणाची शुद्धी ज्यामुळं घडेल अशी कृती करावी. आपलं घर आहे तसं आपल्या घरात एक देवाचं घर आहे, त्याची स्वच्छता करावी. आपण आपल्या घरी स्वच्छता करतो, कधी आपल्या स्वतःला जमत नसेल पण स्वच्छतेमध्ये राहतो, कोणाला बोलून स्वच्छता करून घेत असू, पण आपण स्वच्छतेमध्ये राहतो. तसे आपले देव देखील स्वच्छतेमध्ये असावेत. पण हे खूप स्थूल प्रकार आहेत. याचा शेवट कशाकरता आहे ते मी आधी सांगितलं. ते झाल्यानंतर ते खरेखुरे तिथे आहेत असं धरून त्यांना स्नान घालणं वगैरे, ते स्वच्छ पुसून परत त्यांची जागेवर प्रतिष्ठापना करणं. आदराची किंवा आतिथ्याची जी साधनं म्हणून त्यांना गंध लावणं वगैरे, फूल अर्पण करणं. आपण पुष्पगुच्छ नाही का देत? आपण हे सगळं करतो. जर कोणी पाहुणे आले तर आपण, किंवा एखादा समारंभ असेल, तसंच देवाला देतो आहोत. हे आदरातिथ्याची साधनं आहेत. हे काय आहे आणि कसं आहे आणि कशाकरता करतो आहोत हे जर समजलं आणि काही एक अर्पण करणं. अर्पण करण्याची खूप सर्वमान्य रीत आहे. देवाला रोज आपण अर्पण करतो आहोत असा भाव धरतो. अगदी एखादा समारंभ असेल तरी एकमेकांना काहीतरी दिलं घेतलं जातं. आता निघाले की तुम्ही आम्हाला देऊ नका, आम्ही तुम्हाला देत नाही. त्याच्यातल्या म्हणजे हाव आणि गैर प्रकार, त्यामुळं हे थांबवलंही गेलं, त्या विषयात पडायचं आपल्याला कारण नाही. पण तरी देखील याच्यात भावना आहे. देवापुढं एका छोट्या वाटीत दूध आणि थोडं साखर घालून देवापुढं ठेवणं याच्यात भावना आहे, आदरातिथ्य आहे. त्याची आरती करणं, सुरुवात आणि शेवट, ज्याची पूजा करतो आहे तो कसा आहे माहिती आहे का? तो नित्य श्रवण करतो आहे. त्याला माहिती आहे निर्गुण परमात्मा काय, सगुण देव काय, विश्व काय आहे, जगत काय आहे, आपण कोण आहोत, हे श्रवणातून तो ऐकतोय. असा मनुष्य पूजा कसा करतोय हे समर्थ सांगतायत. तो जसा ऐकतोय तसंच त्याला वेध देखील लागलेत. जे ऐकतो आहोत ते प्राप्त करण्याचे, त्याकरता तो सद्गुरूंना शरणही गेलेला आहे, त्यांची स्तुतीही करतो आहे, तो शास्त्रांची स्तुती करतो आहे, तो ज्ञानेश्वरी दासबोध असं काही वाचतो आहे, त्याबरोबर तो नामस्मरणही करतो आहे आणि पादसेवन भक्ती म्हणजे सद्गुरूंकडून अनुग्रह घेऊन तो साधना करतो आहे, किंवा सद्गुरू नसतील तर शास्त्रांमधून समजून घेऊन तो बोध मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे, अशी व्यक्ती पूजेला बसलेली आहे. तर ती काहीतरी संकल्प करेल की नाही पूजेला बसायच्या आधी? त्याचा संकल्प असा असेल की आपण ध्यानकाली जसं अनुभवलं तसं खरं म्हणजे परमात्मा आहोत, पण आपला देह मात्र दासानुदास आहे. आपण रामाचे दास आहोत. पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा. मी प्रतिमेची पूजा करतो आहे, पण या प्रतिमेच्या पलीकडे जो परमात्मा आहे तो परमात्माच माझ्या अंतःकरणात उदय पावलेला आहे. माझा देह मात्र नम्र आहे. आणि या पूजेची शेवट देखील तो परत थोडा वेळ बसून शांतपणे ज्याची पूजा केली त्याच्याशी एकरूपता अनुभवून देखील नम्र होऊन नमस्कार करून त्याची कृपा आपल्यावर असो अशी भावनाही करतो आहे. मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान पाचवी भक्ती. पाचवी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे वगैरे. ही अर्चन भक्ती सगळी घेण्याचा विचार नाहीये, पण अर्चन भक्तीचं मर्म मात्र काय आहे तर ते बोलण्याचा विचार आहे. त्याच्यातला थोडा भाग आता बोललो, पुढच्या वेळेला आपण बघू. पण ही अर्चन भक्ती देखील समर्थांनी काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चणे या नाव अर्चन भक्ती ऐसेची सद्गुरूंचे भजन करून असावे अनन्य या नाव भगवत भजन पाचवी भक्ती असं शेवटी म्हटलेलं आहे. पूजाच करायला सांगितली याचं कारण सद्गुरू काही रोज तुमच्या घरी येऊन तुम्ही त्यांची पूजा करता असं होणार नाहीये. तुम्हाला प्रतिमा पूजाच करायची आहे देवांची आणि सद्गुरूंची. पण अर्चन भक्ती देखील मुख्यतः सद्गुरूंचीच आहे असं म्हणून त्यांनी शेवट केलाय. समर्थ ज्या तऱ्हेने निरूपण करतायत ते खूप पाहण्यासारखं आहे. आपण ही अर्चन भक्ती पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी हरी हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी स्वामीजी. बोला कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.